आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 अधिक देशातील 400 अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं एसबीआयनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्तरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इव्हेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरु इथं शैक्षणिक संकुल सुरु करण्यासाठी मंजुरीपत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे. तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.